आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात अकृषिक कर पूर्णपणे माफ. जैन बारी तेली हिंदू खाटीक लोणारी मच्छीमार या समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. वाशिममधून किसान सन्मान निधीचं वितरण तर ठाण्यात 32,800 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचा करणार प्रारंभ. कोणत्याही परिस्थितीत रेल्वेचं खासगीकरण होणार नसल्याची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नाशिकमध्ये ग्वाही. महिला टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा पहिला सामना न्यूझीलंड बरोबर रंगणार. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 809 अंकांची घसरण. अकृषिक कर पूर्णपणे माफ करायला राज्य सरकारनं आज मंजुरी दिली. गावठाणाबाहेरची घरं, शहरी भागातल्या बहुमजली इमारती, वाणिज्य आणि औद्योगिक वापराखालील जमिनींना आता हा कर द्यावा लागणार नाही. राज्यातल्या जैन बारी तेली हिंदू खाटीक लोणारी मच्छीमार या समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं आज घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 3 ऑक्टोबर हा दिवस मराठी अभिजात भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करायचा निर्णयही सरकारनं घेतला. ऑलिम्पिक, राष्ट्रकुल, आशियाई, युवा ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक यासारख्या स्पर्धेतल्या पदक विजेत्यांना आणि त्यांच्या प्रशिक्षकांना दिल्या जाणाऱ्या पुरस्काराच्या रकमेतही सरकारनं वाढ केली आहे. या स्पर्धांमधल्या सुवर्णपदक विजेत्यांना आता 5 कोटी रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार आहे. रमाई आवास, शबरी आवास योजनेतल्या घरकुलांच्या अनुदानात वाढ होणार आहे. राज्यातले सर्व ऊसतोड, वाहतूक कामगार आणि मुकादमांना झोपडी तसंच बैलजोडीकरता विमा संरक्षण मिळणार आहे. प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान करणाऱ्यांना आता 2 वर्षाचा तुरुंगवास आणि 1 लाख रुपयांपर्यंत दंड होईल. राज्यातील लहान जलविद्युत प्रकल्प आणि त्याच्यासोबतचे सौर ऊर्जा प्रकल्प खासगीकरणातून बांधा, वापरा व हस्तांतरण करा तत्वावर विकसित केले जाणार आहेत. कोकण आणि पुण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची प्रत्येकी 1 तुकडी स्थापन केली जाणार आहे. यासाठी 428 पदांची निर्मिती पोलीस महासंचालक करणार आहेत. राज्यात आरोग्य क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र स्थापन करायलाही मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. तसंच पुण्यातल्या रिंग रोड आणि 104 ITIचं नामांतरण, राज्यात हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्कला मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान उद्या सकाळी वाशिममध्ये सुमारे 23,000 कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रमांचा प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. बंजारा वारसा संग्रहालयाचं उद्घाटनही ते करणार आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 18व्या आणि प्रधानमंत्री नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 5व्या हप्त्याचं वितरण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत 1,920 कोटी रुपयांचे 7,500 अधिक प्रकल्प ते राष्ट्राला समर्पित करणार आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत राज्यात एकूण 19 मेगावॅट क्षमतेच्या 5 सौर ऊर्जा पार्कचं प्रधानमंत्री उद्घाटन करणार आहेत. यावेळी प्रधानमंत्री मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचाही सन्मान करणार आहेत. त्यानंतर दुपारी 4 वाजता ठाण्यामध्ये 32,800 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. सुमारे 12,200 कोटी रुपयांच्या ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाची आणि सुमारे 3,310 कोटी रुपयांच्या छेडानगर ते आनंदनगर या ईस्टर्न फ्रीवेच्या एलिव्हेटेड विस्ताराची पायाभरणीही ते करणार आहेत. तसंच सुमारे 2,550 कोटी रुपयांच्या नैना अर्थात नवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्रातल्या विकासकामांच्या पहिल्या टप्प्याची पायाभरणी करणार आहेत. ठाणे महापालिकेच्या उच्चस्तरीय प्रशासकीय इमारतीची पायाभरणीही त्यांच्या हस्ते होणार आहे. ठाणे शहरात होणाऱ्या मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात खारेगाव टोलनाका आणि कशळी टोलनाका मार्गे ठाण्याकडे जाणाऱ्या सर्व अवजड वाहनांना आज रात्री 12 वाजल्यापासून ते उद्या रात्री 12 वाजेपर्यंत प्रवेशबंदी असणार आहे. उद्या संध्याकाळी 6 वाजता बीकेसी ते आरे जेव्हीएल आर पर्यंत धावणाऱ्या मेट्रो ट्रेनला बीकेसी मेट्रो स्टेशनवरून प्रधानमंत्री हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यावेळी बीकेसी आणि सांताक्रूज स्थानकांदरम्यान ते मेट्रोनं प्रवास करणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत रेल्वेचं खासगीकरण होणार नाही अशी ग्वाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. ते आज नाशिकमध्ये रेल्वे सुरक्षा बलाच्या 40व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात संचलनाचं निरीक्षण केल्यानंतर माध्यमांशी बोलत होते. रेल्वे सुरक्षा बलाच्या विभागीय प्रशिक्षण केंद्रासाठी 35 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही वैष्णव यांनी यावेळी केली. या केंद्रांमध्ये महिला कर्मचाऱ्यांसाठीच्या सोयी सुविधांवर विशेष भर देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याशिवाय रेल्वे सुरक्षा बलाच्या तामिळनाडू इथल्या श्वानपथक विभागीय प्रशिक्षण केंद्रासाठी 5.5 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधीही त्यांनी मंजूर केला. अश्विनी वैष्णव यांनी या कार्यक्रमात रेल्वे सुरक्षा बलाच्या 33 कर्मचाऱ्यांना विशेष सेवा पदक आणि जीवन रक्षा पदकही प्रदान केली. रेल्वे सुरक्षा दलानं सुरक्षेच्या दृष्टीनं आधुनिक तंत्रज्ञानाशी चांगल्या प्रकारे जुळून घेतल्याचं सांगून वैष्णव यांनी त्यांचं कौतुक केलं. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेलमार्गात नारायणपूर इथं 23 देशांनी उभारलेल्या दुर्बीण क्षेत्राचा अडथळा येत असून त्यासाठी पर्यायी मार्ग शोधण्याचं काम सुरू असल्याची ग्वाही वैष्णव यांनी दिली. नाशिक लासलगाव आणि नांदगावसह 132 रेल्वे स्थानकांचं पुनर्निर्माण होत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेतला भारताचा पहिला सामना सुरू झाला असून न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. दरम्यान आजच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडिजवर 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं वेस्ट इंडिजच्या संघाला निर्धारित 20 षटकांमध्ये 6 गड्यांच्या मोबदल्यात 118 धावांवर रोखलं. त्यानंतर 119 धावांचं लक्ष एकही गडी न गमावता 13 चेंडू राखून सहज पूर्ण केलं. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सुरू असलेली घसरण आजही कायम राहिली. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 809 अंकांनी घसरून 81,688 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 236 अंकांची घसरण नोंदवून 25,015 अंकांवर बंद झाला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय काल केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला. या निर्णयाचं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे. राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तसंच राज्यातल्या जनतेच्या वतीनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत. गेल्या अनेक दशकांची महाराष्ट्राची ही मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे पूर्ण झाली असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी दिली असून त्याबद्दल सर्व मराठी भाषाप्रेमींचं अभिनंदन केलं आहे. तसंच केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा बहाल झाल्यामुळे होणाऱ्या बदलांबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं.
तसंच की राज्य म्हणून आम्ही निश्चितपणे अधिकचा निधी द्यायला सुरुवात केला सगळीकडेच, परंतु केंद्राची सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत ही भाषेच्या संवर्धनासाठी होते, भाषेच्या प्रचार प्रसारासाठी होते आणि त्याच्यामध्ये तुम्ही मेन स्ट्रीम मध्ये येता. अभिजात भाषेचा दर्जा ज्याला असतो त्याला भाषेचं संवर्धन फार महत्वाचं असतं.
याखेरीज विविध राजकीय पक्ष, भाषा क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना, संस्था आणि साहित्य वर्तुळातल्या अनेक मान्यवरांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण राज्यातल्या 4ही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात अकृषिक कर पूर्णपणे माफ. जैन, बारी, तेली, हिंदू खाटीक, लोणारी, मच्छीमार या समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. वाशिममधून किसान सन्मान निधीचं वितरण तर ठाण्यात 32,800 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचा करणार प्रारंभ. कोणत्याही परिस्थितीत रेल्वेचं खासगीकरण होणार नसल्याची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नाशिकमध्ये ग्वाही. महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा पहिला सामना न्यूझीलंड बरोबर रंगणार आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 809 अंकांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.